टॉमी चिड़ियाघर जाता है।
टॉमी गेट इन देन सो।
वो बहुत खुश है।
Er ist sehr glücklich.
टॉमी एक शेर को देखता है।
Tommy sieht einen Löwen.
सिंह बड़ा है।
Der Löwe ist groß.
अगला, वो एक बंदर देखता है।
Als nächstes sieht einen Affen.
बंदर मजेदार है।
Der Affe ist lustig.
तो टॉमी आइसक्रीम खाता है।
Dann ist Tommy Eiscreme.
ये ठंडा और मीठा है।
Es ist kalt und süß.
टॉमी को चिड़ियाघर पसंद है।
Tommy mag den Zoo.
वो वापस आना चाहता है।
Er will zurückkommen.
यह एक मजेदार दिन था।
Es war ein lustiger Tag.
आज वो दिन है जब मैं तैरना सीखता हूँ।
Heute ist der Tag, an dem ich schwimmen lerne.
मैं बहुत उत्सुक महसूस कर रहा हूँ और थोड़ा डरा हुआ हूँ।
Ich fühle mich sehr aufgeregt und ein wenig ängstlich.
मैं बड़ी नीली पूल देखता हूँ।
Ich sehe den großen blauen Pool.
मेरे प्रशिक्षक बहुत दोस्ताना हैं।
Mein Instruktor ist sehr freundlich.
वो मुझसे मुस्कराती है और कहती है, चिंता मत करो।
Sie lächelt mich an und sagt, mach dir keine Sorgen.
मैं एक गहरी सांस लेता हूँ और अंदर कूदता हूँ।
Ich atme tief ein und springe hinein.
पानी ठंडा है लेकिन मैं अच्छा महसूस कर रहा हूँ।
Das Wasser ist kalt, aber ich fühle mich gut.
मैं पहली बार तैरता हूँ।
Ich schwimme zum ersten Mal.
मैं मजबूत और खुश महसूस करता हूँ।
Ich fühle mich stark und glücklich.
मैं अब तेज तैरने की कोशिश करता हूँ।
Ich versuche jetzt schneller zu schwimmen.
शिक्षक मेरे लिए उत्साहित होते हैं।
Der Lehrer jubelt für mich.
मैं अपने आप पर गर्व महसूस करता हूँ।
Ich fühle mich stolz auf mich selbst.
मैं अपनी तैराकी कक्षा को मुस्कान के साथ समाप्त करता हूँ।
Ich beende meinen Schwimmkurs mit einem Lächeln.
ये फाइनल मैच का दिन था।
Es war der Tag des letzten Spiels.
दो टीमें ईगल और हॉक ट्रॉफी के लिए प्रतिस्पर्धा करेगी।
Zwei Teams, die Eagles und die Hawks, würden um den Pokal konkurrieren.
स्टेडियम उत्साहित प्रशंसकों से भरा था।
Das Stadion war voll mit aufgeregten Fans.
जब मैच शुरू हुआ, हर कोई नर्वस था।
Als das Spiel begann, war jeder nervös.
ईगल्स ने जोरदार शुरुआत की और पहला गोल किया।
Die Eagles starteten stark und erzielten das erste Tor.
फैंस ने कूदे और खुशी से चिल्लाए।
Die Fans sprangen und jubelten vor Freude.
लेकिन जल्द ही हॉक पीछे हट गए।
Aber bald schlugen die Falken zurück.
उन्होंने खेल को बराबर करने के लिए एक शानदार गोल किया।
Sie erzielten ein brillantes Tor, um das Spiel auszugleichen.
अब दोनों टीमों को जीतने का एक मौका मिला।
Jetzt hatten beide Teams eine Chance zu gewinnen.
मैच बहुत तीव्र हो गया जैसे जैसे समय गुजरा।
Das Spiel wurde sehr intensiv, als die Zeit verging.
केवल कुछ मिनट बचे हैं, उत्साह बढ़ गया।
Mit nur noch Minuten wuchs die Aufregung.
अंतिम क्षणों में दोनों टीमों ne गोल पर शॉट्स लिए।
In den letzten Momenten hatten beide Mannschaften Schüsse aufs Tor.
आखिरकार सीटी बजी खेल खत्म करते हुए।
Schließlich ertönte die Pfeife und beendete das Spiel.
Eagles अंततः चैंपियनशिप जीत गए।
Die Adler haben endlich die Meisterschaft gewonnen.
एक मंद रोशनी वाले कमरे में चोरों का एक समूह योजना पर चर्चा करने के लिए इकट्ठा हुआ।
In einem schwach beleuchteten Raum versammelten sich eine Gruppe von Dieben, um ihren Plan zu besprechen.
उन्होंने अपने लक्ष्य को सावधानीपूर्वक चुना, हर संभावित चर पर विचार करते हुए।
Sie hatten ihr Ziel sorgfältig ausgewählt und jede mögliche Variable berücksichtigt.
प्रत्येक सदस्य की एक विशिष्ट भूमिका थी, ये सुनिश्चित करते हुए कि संचालन सुचारू रूप से चलेगा।
Jedes Mitglied hatte eine spezifische Rolle, um sicherzustellen, dass die Operation reibungslos abläuft.
Mastermind, एक चतुर रणनीतिकार, ने उनके दृष्टिकोण को विस्तार से रेखांकित किया।
Der Mastermind, ein kluger Stratege, skizzierte ihren Ansatz im Detail.
उन्होंने पिछले डाकों का विश्लेषण किया ताकि सफलताओं और विफलताओं से सीख सके।
Sie analysierten frühere Überfälle, um aus Erfolgen und Misserfolgen zu lernen.
कमरे में तनाव अनुभवनीय था जब उन्होंने विकल्पों पर चर्चा की।
Die Spannung im Raum war spürbar, als sie über Eventualitäten diskutierten.
हर कदम को डकैती के दौरान जोखिमों को कम करने के लिए योजना बनाई गई थी।
Jeder Schritt wurde berechnet, um Risiken während des Überfalls zu minimieren.
उनके मन में संभावित पुरस्कारों ने जोखिमों को उचित ठहराया।
In ihren Köpfen rechtfertigten die potenziellen Belohnungen die Risiken, die sie eingingen.
जैसे जैसे तारीख नजदीक आई, नर्व्स ने क्रू के बीच फटना शुरू कर दिया।
Als das Datum näher rückte, begannen die Nerven unter der Crew zu fransen.
उनकी सूक्ष्म योजना के बावजूद अनिश्चितताएं बड़ी होकर प्रकट हुईं।
Trotz ihrer akribischen Planung schwebten Unsicherheiten groß.
अंत में डकैती की रात आई, एक घने कोहरे में ढकी हुई।
Schließlich kam die Nacht des Überfalls, gehüllt in dichten Nebel.
हर चोर ने एड्रेनलिन की एक तेजी महसूस की जब वे जगह में मूव हुए।
Jeder Dieb fühlte einen Adrenalinschub, als sie in Position gingen.
उस क्षण में डर और उत्साह intertwined, एक नशे की मिश्रण बना रहा था।
In diesem Moment verwoben sich Angst und Aufregung zu einer berauschenden Mischung.
जैसे ही डकैती जारी हुई, प्रत्येक निर्णय उनके सफलता के लिए महत्वपूर्ण हो गया।
Als der Raubüberfall sich entfaltete, wurde jede Entscheidung entscheidend für ihren Erfolg.
उन्हें पता था कि एक गलती सब कुछ बर्बाद कर सकती है जिसके लिए उन्होंने मेहनत की है।
Sie wussten, dass ein Fehler alles ruinieren könnte, für das sie gearbeitet hatten.
आखिर में हथियाने की कला केवल चोरी के बारे में नहीं थी बल्कि रणनीति के बारे में थी।
Am Ende ging es bei der Kunst des Heistens nicht nur um den Diebstahl, sondern um die Strategie.
कहानियां सुनाना हजारों वर्षों से मानव संस्कृति का एक अभिन्न हिस्सा रहा है।
Das Geschichtenerzählen ist seit Jahrtausenden ein wesentlicher Bestandteil der menschlichen Kultur.
कहानियों के माध्यम से हम ज्ञान, मूल्यों और भावनाओं को व्यक्त करते हैं।
Durch Geschichten vermitteln wir Weisheit, Werte und Emotionen.
हर संस्कृति की अपनी अनोखी कहानियां होती हैं जो पहचान को आकार देती हैं।
Jede Kultur hat ihre einzigartigen Erzählungen, die Identitäten formen.
आधुनिक समाज में ये कहानियां संबंध और सहानुभूति को बढ़ावा देती हैं।
In der modernen Gesellschaft fördern diese Geschichten Verbindung und Empathie.
वे सीमाओं को पार करते हैं, हमें संस्कृतियों में अनुभव साझा करने की अनुमति देते हैं।
Sie überschreiten Grenzen und ermöglichen es uns, Erfahrungen über Kulturen hinwegzuteilen.
प्राचीन कहानियों से लेकर समकालीन उपन्यासों तक हर कहानी सीख देती है।
Von alten Fabeln bis zu zeitgenössischen Romanen trägt jede Geschichte Lektionen.
ये पाठ सार्वभौमिक रूप से गूंजते हैं, समय और स्थान को पार करते हुए।
Diese Lektionen resonieren universell und transzendent über Zeit und Raum.
एक ऐसी दुनिया में जो प्रौद्योगिकी से वशीभूत है, कहानी में अद्वितीय शक्ति होती है।
In einer von Technologie durchdrungenen Welt hat Geschichtenerzählen außergewöhnliche Macht.
ये दृष्टिकोणों को आकार देता है, हमारे विचारों को प्रभावित करता है और विविध समुदायों को जोड़ता है।
Es formt Perspektiven, beeinflusst unsere Gedanken und verbindet vielfältige Gemeinschaften. Im Wesentlichen ist Geschichtenerzählen nicht nur eine Kunstform, sondern ein grundlegendes menschliches Bedürfnis.
वैश्वीकरण ने व्यक्तिगत और राष्ट्रीय पहचानों के परिदृश्य को अपरिवर्तनीय रूप से बदल दिया है।
Die Globalisierung hat unwiderruflich die Landschaft der persönlichen und nationalen Identitäten verwandelt.
जैसे सीमा मिटती है, एक विरोधाभास उभरता है जहां सांस्कृतिक बारीकियां होमोजेनाइजिंग बलों के साथ टकराती हैं।
Während Grenzen verschwinden, entsteht ein Paradox, in dem kulturelle Nuancen mit homogenisierenden Kräften kollidieren.
वैश्विक कोनों में व्यक्ति पहचान निर्माण के खतरनाक पानी को नेविगेट करते हैं।
In verschiedenen Ecken der Welt navigieren Individuen durch die tückischen Gewässer der Identitätskonstruktion.
वैश्विक प्रभावों का पारस्परिक खेल अक्सर जड़ों की गहरी भावना की ओर ले जाता है।
Das Zusammenspiel globaler Einflüsse führt oft zu einem tiefen Gefühl der Wurzellosigkeit.
ये भावना विशेष रूप से युवाओं के बीच प्रकट होती है, जो विरोधाभासी अपेक्षाओं से जूझते हैं।
Dieses Gefühl ist besonders ausgeprägt unter der Jugend, die mit widersprüchlichen Erwartungen kämpft.
नवाचार और परंपरा का द्वैत बिलोंगिंग के स्वभाव के बारे में गहन प्रश्नों को उकसाता है।
Die Dualität von Innovation und Tradition weckt tiefgehende Fragen über die Natur des Zugehörens.
इन गतिशीलताओं के जवाब में सामाजिकों को सांस्कृतिक विविधता को बनाए रखने के लिए प्रयास करना चाहिए जबकि परिवर्तन को अपनाते हैं।
Bei der Antwort auf diese Dynamiken müssen Gesellschaften sich bemühen, die kulturelle Vielfalt zu bewahren und den Wandel zu umarmen.
वैश्वीकरण एक सूक्ष्म समझ की मांग करता है, जो पहचान के सामूहिक और व्यक्तिगत पहलुओं दोनों को शामिल करता है।
Die Globalisierung verlangt ein nuanciertes Verständnis sowohl der kollektiven als auch der individuellen Aspekte der Identität.
इस तेजी से बदलती दुनिया में चुनौती केवल अनुकूलन में नहीं है बल्कि सांस्कृतिक विरासत के संरक्षण में भी है।
In dieser sich schnell verändernden Welt liegt die Herausforderung nicht nur in der Anpassung, sondern auch in der Bewahrung des kulturellen Erbes.
Antatah, in vivid prabhavon ka samanjasya yatra is pehchan ki nirantar viksit hoti dharana ko aakar deti hai.
Letztendlich prägt die Reise, diese vielfältigen Einflüsse in Einklang zu bringen, das sich ständig entwickelnde Konzept der Identität.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.